नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी टोकियोत जाल्ल्या 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत जपानी समपदस्थ शिगिरो इशिबा वांगडा वांटो घेतलो. फाल्यां चीनांतल्या तियानजीन शारांत शांघाय सहकार संघटनेच्या 85व्या शिखर सभेची सुरवात जातली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह गणेशोत्सव उत्सवात सहभागी जावपाक 2 दिसांच्या मुंबय दौऱ्यार काल सांजे पावले. फुटबॉलात भारतान काल नेपाळचेर 5-0 असो विजय मिळून 2025च्या साफ U17 बायला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकायले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी टोकियोत जाल्ल्या 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत जपानी समपदस्थ शिगेरो इशिबा वांगडा वांटो घेतलो. शिखर सभे वेळार दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधाच्या पुराय व्याप्तीचो नियाळ घेतलो आनी खाशेली रणनिती आनी जागतिक भागीदारी फुडल्या पांवड्यार व्हरपाच्या मार्गाचेर चर्चा केली.
जापानी कंपनियों ने भारत में $40 बिलियन से ज्यादा का निवेश किया है. मात्र पिछले 2 वर्षों में $13 बिलियन का प्राइवेट इन्वेस्टमेंट हुआ है. JBIC कहता है कि भारत सबसे प्रॉमिसिंग डेस्टिनेशन है. जेट्रो बताता है कि 80% कंपनियां भारत में एक्सपांड करना चाहते और 75% ऑलरेडी मुनाफे में है. यानी इन इंडिया कैपिटल डज नॉट जस्ट ग्रो इट मल्टीप्लाइज.
संयुक्त पत्रकार परिषदेत उलयताना प्रधानमंत्री मोदी आणि त्यांची चर्चा उत्पादक आणि उद्देशपूर्ण असा असे सांगले. संसारिक शांतता आणि स्थिरते खातीर भारत जपान भागीदारी गरजेची असा असे त्यांनी मान्य केले.
मिलकर एक जपान रेडी वर्कफोर्स तयार करिए. अ शेअर्ड वर्कफोर्स विल लीड टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. इंडिया एंड जपान्स पार्टनरशिप इज स्ट्रॅटेजिक एंड स्मार्ट पॉवर्ड बाय इकॉनॉमिक लॉजिक. वी हॅव टर्न शेअर्ड इंटरेस्ट इन टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. इंडिया इज द स्प्रिंग बोर्ड फॉर जापानीज बिझनेसेस टू द ग्लोबल साऊथ. टुगेदर वी विल शेप एशियन सेंच्युरी फॉर स्टेबिलिटी ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी.
भारत नवनिर्माणावरवी पुराय संवसारात बदल घडून हाडटा असे जपानचे प्रधानमंत्री शिगेरो निशिबा हांणी आपल्या निवेदनात म्हळां. पूरक आणि परस्पर संबंध असा भारत आणि जपान या दोघां खातीर फायदेशीर असा असे त्यांनी सांगले. हाच्या आधी मोदी आणि सभापती फुकुशिरो नुकागा आणि जपानातल्या संसद सदस्यांच्या पंगडाची भेट घेतली. सोशल मीडियाचे केल्या पोस्टात मोदी यांनी सांगले की भारत आणि जपान यांच्यामधल्या घटमूट आणि इष्टागतीच्या संबंधांची चर्चा झाली. तसेच चंद्र ध्रुवीय संशोधन म्हणजे लुपेक्स कार्यावळीखाला चंद्रयान 5 मोहिमेखातीर भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना म्हणजे इस्रो आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी म्हळ्यार जॅक्सा हांच्या मदीं जाल्ल्या कबलातीकूय मोदी हांणी येवकार दिलो. ह्यावर उलयतना जपानचे प्रधानमंत्री शिगेरो निशिबा हांणी भारताच्या परिवर्तनकारी जागतीक परिणामाची तोखणाय केली आनी जपानाच्या अर्थव्यवस्थेत कुशळ भारतीय प्रतिभेचे चडांत चड आस्पाव करपाचो उलो मारलो. उपरांत प्रधानमंत्री मोदी यांच्या जपान भेटीविषयी प्रसार माध्यमांक माहिती दितना परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री हांणी सांगले की कायद्याच्या राज्याचेर आधारित मुक्त उक्ते शांत आनी आर्थिक नदरेन गतीमान भारत पॅसिफीक वाठारा खातीर सामायिक दृष्टीकोनाक बळगे दिवपी सुरक्षा सहकार्याविशी संयुक्त घोषणापत्र आपणावपाक दोन्ही देशांनी मान्यताय दिल्या. फाल्यां चीनातल्या तियानजीन शारांत शांघाय सहकार संघटनेच्या 25व्या शिखर सभेची सुरवात जातली. 2 दिसांच्या शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर राहून संसारीक फुडाऱ्यांकडेन उच्च पांवड्यावेली चर्चा करपा खातीर वांटो घेतले. 2025 वर्साच्या शिखर सभेत जागतिक प्रशासनात नव्या नेमांक तयार करपाक म्हत्वाची भूमिका आसतली आनी प्रादेशिक सुरक्षा जोडणी टिकाऊ उदरगत आनी वांगडी राज्यांमदी एकचर वाढोवप अशा मुखेल प्रस्नांचेर लक्ष केंद्रीत करतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सव उत्सवात सहभागी जावपाक 2 दिसांच्या मुंबय दौऱ्यार काल सांजे पावले. शाह आज मुंबईतल्या फामाद गणेश मंडळापैकी एक आशिल्ल्या लालबागचा राजाक भेट दितले. ते मुंबईतल्या वांद्रे आणि अंधेरी वाठारातल्या काही हेर गणेश मंडळाकूय भेट दितले. या भेटीवेळार शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांची भेट घेऊन सध्याची राजकीय परिस्थिती, सुरू आशिल्ले मराठा आंदोलन आणि आगामी महाराष्ट्र थळाव्या स्वराज्य संस्थेच्या वेंचणुकेखातीर भाजपाच्या तयारीचेर चर्चा करतले अशी अपेक्षा आसा. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हळ्यार ट्रायन इमारतीतल्या नेटवर्कांची गुणवत्ता सुधारपाक 8 डिजिटल कनेक्टिव्हिटी रेटिंग एजन्सीज म्हळ्यार DCRAक मान्यताय दिल्या. मंत्रालयान म्हळां की ह्या एजन्सीक आता मालमत्ता मदीं डिजिटल कनेक्टिव्हिटीचें मुल्यांकन आनी रेटिंग करपाक अधिकृत आसात. ट्रायन माहिती दिली की नोंदणी नियम आनी अधिकृत नियमाली प्रमाण कनेक्टिव्हिटीचें मुल्यांकन करतले आनी ते कामगिरीच्या आधारान इमारतींक स्टार रेटिंग दितले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी गुवाहाटीच्या श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र आंतरराष्ट्रीय सभाघरात आसामाचे मुख्यमंत्री गोलब बोरबोराच्या वर्सभर चलपी जन्मशताब्दी समारंभाचे उक्तावण केले। गोलब बोरबोरा हे थोड्याच काळाखातीर मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या काळात राज्यात जायत्यो महत्वाच्यो संस्था स्थापन झाल्ल्यान आसामाच्या सामाजिक आर्थिक उदरगतीत गोलब बोरबोराचो व्हड वांटो आसा अशें शाह हांणी सांगले। शाह हांणी गोलब बोरबोराच्या जिविताचेर आदारिल्ल्या पुस्तकाचे अनावरण ह्या निमतान केले। माजी सैनिक योगदान भलायकी येवजण म्हळ्यार ECHS सुविधेचो विस्तार करपाक सरकारान मान्यताय दिल्या। लष्करी प्रशिक्षणाक अयोग्य जाहीर केल्ल्या वा हेर तरेन वैजकीय नदरेन प्रशिक्षणाक अयोग्य आशिल्ल्या अधिकारी कॅडेटाक हे येवजणेत सुविधा दितात। सशस्त्र दळाच्या स्वाभिमान आनी कल्याणा खातीर आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करपा खातीर मंत्रालयान हे पावल उबारलां। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रीय खेळा दिसा निमतान अमृत उद्यान हांगा खेळगड्यां कडेन संवाद सादलो। खेळा दीस मनोवपा खातीर खेळगडे आनी खेळगड्यांक अमृत उद्यानात खाशेलो प्रवेश दिलो। फुडल्या म्हयन्याच्या 14 तारखे मेरेन पार्क उक्ते उरतले। अमृत उद्यानात फुकट प्रवेश आसा आनी शाळेच्या पंगडाक राष्ट्रपती भवन संग्रहालयातूय फुकट प्रवेश मेळटा। तशेंच पर्यटकांक ऑनलायन तिकेट बूक करूं येता। मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीत भौशीक क्षेत्रातल्या उपक्रमांक 2022-23 स्कोप एमिनन्स पुरस्कार प्रदान केलो। ह्या मेळाव्यात उलयतना राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें की स्वातंत्र्यापासून भौशीक क्षेत्रातले उपक्रम आर्थिक विकास आनी सामाजीक समावेशनाचे एक शक्तिशाली साधन जालां।
स्वाधीनता के बाद से पब्लिक सेक्टर आर्थिक विकास और सामाजिक समावेश का एक शक्तिशाली माध्यम रहा है। पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ने उद्योगीकरण बुनियादी ढांचे के विकास सामाजिक उत्थान की आधारशिला तैयार की थी। समय के साथ इन एंटरप्राइजेस का विकास हुआ। इन सभी परिवर्तनों के बीच सार्वजनिक क्षेत्र के उद्यम अपने प्रदर्शन से आर्थिक तथा राष्ट्रीय लक्ष्यों को प्राप्त करने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं।
नवी दिल्ली स्थानकावेल्या होल्डिंग एरियाचे काम जलदगतीन पुराय करपाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आवाहन केला। सणांच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन बरे जावचे हे खातीर हे निर्देश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी अधिकाऱ्यांक दिले। वैष्णव हांणी नवी दिल्ली स्थानकाक भेट दिली आनी स्टेशन परिसरात बांधपी होल्डिंग एरियाचो आढावो घेतलो। सणाच्या काळात प्रवाशांचे सुरळीत व्यवस्थापन जावचे हे खातीर नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या अजमेरी गेट कडेन कायमस्वरूपी होल्डिंग एरिया बांधतात। नवी दिल्लीत पत्रकारांकडे उलयतना वैष्णव हांणी म्हळें की नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचेर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाचे बांधकाम वेगान सुरू आसा। केंद्रीय खेळ वेव्हार आनी खेळ मंत्री मनसुख मांडविया हांणी राष्ट्रीय खेळ दिसा निमतान भारताक पयलो मोंडो ट्रेक मेळिल्ल्याचें सांगलें। तांणी नमूद केलें की भारत हो मोंडो ट्रेक आशिल्लो 25वो देश जाला, कारण हाचे आदी जगांतले फक्त 24 देशां मदीं हो ट्रेक आशिल्लो।
आज राष्ट्रीय खेल दिन के अवसर पर देश को पहला मोंडो ट्रैक मिला है। ये मोंडो ट्रैक दुनिया के 24 कंट्री के पास है, 25वां कंट्री हम बने हैं, जो हमारे एथलीट पैरा एथलीट सभी को खेलने के लिए बेस्ट एनवायरनमेंट देता है, बेस्ट व्यवस्था उपलब्ध कराता है। ये ट्रैक आने वाले दिनों में देश के कई मेडल के साक्षी बनेंगे।
फुटबॉलात भारतान काल थिम्पू हांगच्या चांगली मिथांग स्टेडियमाचेर नेपाळचेर 5-0 विजय मेळून 2025च्या साफ अंडर 17 बायला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकायले। या दमदार विजयासयत यंग टायग्रसान 5 सामन्यात 15 गुण घेतले आनी गुणतालिकेत अव्वल स्थान मेळयले। बॅडमिंटनात सात्विक साईराज रंकी रेड्डी आनी चिराग शेट्टी ह्या स्टार दादल्या दोट्टी जोडयेन पॅरिसातल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारल्या आनी स्पर्धेत भारताक पदक निश्चित केलां। जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानार आशिल्ल्या ह्या जोडीन उपांत्य फेरयेत दुसऱ्या मानांकित मलेशियाच्या आरोन चिया आनी सो वुई यीक हाचो 21-12, 21-19 असो पराभव केलो। हाचे आदी सात्वीक आनी चिराग हांणी टोकियोत जाल्या 2022च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांश्य पदक जिखिल्ले। तांच्याच पदकाक लागून 2011 पासून प्रत्येक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पदक जिखपाची मालिका अबाधित उरल्या। भारतीय जोडी आता आज सेमीफायनलीत जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकार आशिल्ल्या ली यू आनी चीनच्या बो यांग चेन हांच्या आड झुजतली। मजगती PV सिंधूचो 6वो जागतिक अजिंक्यपद पदक घेवपाचो यत्न अयशस्वी जालो, कारण तिका इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वारदानी कडच्यान 14-21, 21-13, 16-21 असो पराभव पत्करचो पडलो। दर्यादेग कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब आनी उत्तराखंडात आज कांय सुवातांनी पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला। ईशान्य बिहार, राजस्थान, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण भारतात कांय सुवातांनी पावस पडपाचो हवामान खात्यान अदमास दिला। फुडल्या 5 दिसात वायव्य भारतात कांय सुवातांनी पावस पडपाची शक्यताय आसा। तर 2 सप्टेंबर मेरेन हिमाचल प्रदेशातल्या काही सुवातींनी पाऊस पडपाची शक्यता आसा अशें हवामान खात्यान सांगला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी टोकियोत जाल्ल्या 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत जपानी समपदस्थ शिगेरू इशिबा वांगडा वांटो घेतलो. फाल्यां चीनांतल्या तियानजीन शारांत सांगाय सहकार संघटनेची 25व्या शिखर सभेची सुरवात जातली. फुटबॉलांत भारतान काल नेपाळचेर 5-8 असो विजय मेळून 2025च्या साफ अंडर 17 बायला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकायले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.